आता आपण जैव आमापन या नोंदीकडे वळूया. नवीन औषधे विकसित करण्यापूर्वी त्या औषधांचा सजीवांवर कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीला जैव आमापन असं म्हणतात. जैव प्रामाणीकरणातील हे एक तंत्र आहे. पर्यावरणातील प्रदूषकांची चाचपणी करण्यासाठी सुद्धा हे तंत्र वापरले जाते. पर्यावरण जैव आमापन पद्धतीत पर्यावरणातील प्रदूषकांचे प्रमाण ठरविण्यासाठी सर्वेक्षण करतात. उदाहरणार्थ, पाण्याच्या प्रदूषणावर नियंत्रण राखण्यासाठी पाण्याच्या वेगवेगळ्या चाचण्या करतात. जैव आमापनाद्वारे जीवनसत्व, संप्रेरक आणि वनस्पतीच्या वाढीचे घटक इत्यादी पदार्थांची जैविक क्षमता म्हणजे शुद्धतेची संहती निश्चित करता येते. यामध्ये आमापन करावयाच्या पदार्थांचा सजीवांच्या उती, पेशी आणि विकरे यांच्यावर होणाऱ्या परिणामांचं मापन करताना मिळालेल्या माहितीची तुलना प्रमाणित औषधाबरोबर केली जाते. जैव आमापन संख्यात्मक किंवा गुणात्मक असू शकते. गुणात्मक आमापन पद्धतीमध्ये पदार्थांमुळे घडून आलेल्या भौतिक परिणामांचे मूल्यमापन करतात. उदाहरणार्थ, अपसामान्य वाढ किंवा व्यंग, कोंबड्यांची वृषणे काढल्याने प्रजननासाठी आवश्यक असणारी संप्रेरके त्यांच्या शरीरात तयार होत नाहीत आणि तो कोंबडा प्रजननक्षम राहत नाही. संख्यात्मक जैव आमापन पद्धतीमध्ये एखाद्या पदार्थाला, उदाहरणार्थ औषधाला, सजीव कसा जैविक प्रतिसाद देतो याचं मापन करून तो पदार्थ किती उपयुक्त आहे याचा अंदाज करता येतो. या पद्धतीत विश्लेषण करताना जीवसांख्यिकीची जी पद्धत आहे ती वापरली जाते. जैव आमापनाची उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत. एक, एखाद्या नवीन संयुगाच्या गुणधर्माचा शरीरक्रियांवर होणारा परिणाम पाहणे. दोन, शरीरातील प्रथिनांना सक्रिय करण्यासाठी आणि त्यांचं कार्य वर्धित करण्यासाठी जी आंतरपेशीय प्रथिने असतात अशा शरीरातील मध्यस्थ पदार्थांचे कार्य जाणून घेणे. तीन, औषधांसारख्या पदार्थांचे दुष्परिणाम, उदाहरणार्थ औषधाचा विषारीपणा पाहणे. चार, ज्ञात पदार्थांच्या कार्यक्षमतेचे म्हणजेच संहतीचे मापन करणे. पाच, एखाद्या कारखान्यातून बाहेर सोडलेल्या प्रदूषकांचे प्रमाण मोजणे. आणि सहा, विशिष्ट विकरांच्या विशिष्ट आधारद्रव्यांवर होणारा परिणाम बघणे. जैव आमापनाचे आहे किंवा नाही क्वांटल आणि श्रेणीत ग्रेडेड असे प्रकार आहेत. आहे किंवा नाही जैव आमापन म्हणजे काय ते आता बघू. यात विशिष्ट शरीरक्रियाविषयक परिणाम घडून येण्यासाठी औषधाची किमान मात्रा निश्चित करतात आणि त्याची तुलना प्रमाणित औषधाबरोबर करतात. डिजिटॅलिस या वनस्पती द्रव्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. डिजिटॅलिसच्या जैव आमापनामध्ये हृदयविकाराचा झटका येतो किंवा येत नाही असा असतो. औषधाचा विषारीपणा तपासताना त्याच्या ज्या मात्रेमुळे प्राणी मरतो किंवा मरत नाही ती मात्रा ठरवली जाते. श्रेणीत जैव आमापन यामध्ये औषधाची मात्रा टप्प्याटप्प्याने वाढवित गेल्यावर जे प्रतिसाद मिळतात त्या परिणामांचे निरीक्षण करतात. उदाहरणार्थ, ॲड्रेनलिन या संप्रेरकामुळे रक्तदाबात कोणकोणते बदल अपेक्षित असतात याचा अभ्यास या पद्धतीत करतात. ही नोंद विजय लाळे यांनी लिहिली आहे.